बालकाला आपण पूर्वी घुटी देत होतो आणि त्याच्याद्वारा त्याची आपोआपच चांगली वाढ व्हायची, तसाच मनुष्याला ही ईश्वरी चिंतनाच्या अभ्यासाची घुटी किंवा बाळ कडू प्राशन केलं पाहिजे। हे छोटस मन म्हटलं जातं छोटस मन, पण जसं म्हणतात ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान। वास्तविक पाहता सूर्याची किरण जितक्या वेगानं या सृष्टीवर येतात, भूतलावर येतात, त्याच्याही पेक्षा कितीतरी प्रचंड गतीच्या पटीनं या मनामध्ये संकल्प निर्माण होतात। म्हणजे हे मन आपली एक प्रयोगशाळा आहे। सतत आपलं मन कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे नवीन प्रयोग करत असत। आज आपण पाहतो की सायन्स टेक्नॉलॉजीचं युग आहे। अनेक प्रकारचे वैज्ञानिक सायंटिस्ट नवनवीन रिसर्च करतात आणि त्यामधून काही ना काही मानव जातीला एक उपयुक्त देन किंवा साधन देतात। परंतु वैज्ञानिकांचा आधार काय आहे? आधार त्यांच्या मनाची एकाग्रता। जोपर्यंत मन कोणत्याही गोष्टीवर एकाग्र होत नाही तोपर्यंत तो अभ्यास, ती कला, कोणतंच कर्म त्याला साध्य होत नाही आणि मनामध्येच सिद्धी स्वरूप बनण्याचं प्रचंड सामर्थ्य हे सामावलेलं आहे। आज सकाळीच मी एक गीत ऐकलं की तोरा मन दर्पण कहलाए, सारे कर्मों को देखे और दिखाए। खरोखरच आपण सर्वांनी सकाळी उठल्या प्रथम आपल्या मनरूपी आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब पाहायला पाहिजे। या मनामध्ये जे जे काही चालतं ते आपल्या चेहऱ्यावर उमटलं जातं। म्हणून आपण सहज चालता चालता एखाद्या व्यक्तीला विचारतो, अहो आज स्वारी खूप खुशीमध्ये आहे, काय बरं गोष्ट आहे। म्हणजे मनाचे भाव संपूर्ण चेहऱ्यावर उमटलेले असतात। प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा ज्या व्यक्त गोष्टी येतात त्याचे सर्व आविर्भाव आपल्या छोट्याशा चैतन्य मनामध्ये सामावलेले असतात। एक मन काय करू शकत नाही। 9 सप्टेंबर 1997 रोजी आमच्या विदेशामध्ये ईश्वरीय सेवा करणाऱ्या विद्यालयाच्या संयुक्त प्रशासिका दादी जानकीजी आणि विश्वविख्यात युरी गॅलर, साइकिक युरी गॅलर यांचा एक सुंदर सामना झाला। युरी गॅलरनं अनेक प्रकारचे सभेमध्ये प्रयोग करून दाखवले। शेवटी ते दादीजींच्या समोर आले। दादींनी त्यांना ईश्वरीय स्मृतीमध्ये स्थित राहून एक शक्तिशाली पवित्र दृष्टी दिली आणि त्यानंतर युरींनी आपला अनुभव सांगितला की ज्याला मला दादीजींनी दृष्टी दिली तर मला असा एक सुंदर अनुभव झाला की मी एक निर्विकारी, अजान, अबोध बालक आहे, मी कुणी नाही। हा ईश्वरीय बालकाचा अनुभव करण्याची शक्ती याचा आधारच आहे दादीजींचं प्रचंड सामर्थ्यशाली मनोबल। म्हणून आज मनाचं बल वाढवण्याची, मनाची शक्ती वाढवण्याची आणि मनांच्या मानसिक भावनेमध्ये परिवर्तन करण्याची अतिशय गरज आहे। ही गरज ओळखूनच पिता परमात्म्यांनी आपलं हे मन समर्पण करण्याची, अर्पण करण्याची एक सुंदर कला या राजयोगामध्ये शिकवलेली आहे. एक कलात्मक मन कशा पद्धतीचं असतं याचं प्रॅक्टिकल याच योगामध्ये करून घेतलं जातं. मन आणि भावना पशुपक्ष्यामध्येही आहेत, जीवजंतूमध्येही आहेत, वृक्षामध्येही आहेत आणि मानवामध्येही आहेत. परंतु आज मानवाचं मन नकारात्मक गोष्टीचं विचार करतं, अनावश्यक गोष्टीचं विचार करतं आणि विचारांती ते थकून जातं. शारीरिक थकावट काही तासाच्या विश्रांतीनंतर पूर्ण होते, समाप्त होते. परंतु मनाला आलेली मरगळ ही आपण कशी काढून टाकणार आणि ती मनाची मरगळ काढून टाकण्याकरता त्याला लागणारा जो काही प्रचंड साठा आहे तो एक परमपिता परमात्म्यांच्या मध्ये आहे. कारण ते जन्म मरणाच्या चक्रापासून मुक्त आहेत आणि अशी मुक्ती जाता परमात्मा आपलं मन एकाग्र करण्याचा अभ्यास ते आपल्याकडून करून घेत आहे. मनाच्या एकाग्रतेवर मला एक छोटीशी गोष्ट आठवते. असंच एकदा स्वामी विवेकानंदजी समुद्रामधून नौकानयन करत होते आणि नौकानयन करत असताना नावेमध्ये बसल्या बसल्या ते ग्रंथ वाचत होते. ग्रंथ वाचताना ते काय करायचे की त्या ग्रंथाचं एक पान वाचून झालं की वाचलेलं पान ते समुद्रामध्ये फाडून टाकून देत असत. बऱ्याच वेळ असं चाललं होत आणि हे सर्व नावाडी पाहत होता. नावाड्याला मोठं कुतूहल वाटलं आणि प्रश्न निर्माण झाला की हे स्वामीजी ग्रंथाची पानं का फाडून टाकत आहेत. आणि अखेर त्याला राहवलं नाही, त्यानं स्वामीजींना प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही ग्रंथाची पानं फाडून समुद्रामध्ये का बरं टाकून देत आहे. स्वामीजींनी खूप छान उत्तर दिलं. ते म्हटले, मी जे एकदा वाचतो ना ते अशा पद्धतीनं वाचतो की अनेक मानवांचं जीवन या संसाररूपी सागरामधून वाचलं पाहिजे. म्हणजे इतकी मनाची एकाग्रता त्या वाचनामध्ये होती. कधी कधी आपण सभेची सुरुवात पाहतो, सभेला सुरुवात करताना तिथला वक्ता सांगतो अटेन्शन प्लीज. याचा अर्थ काय? अटेन्शन तर आपलं असतंच, त्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं. परंतु सांगण्याचा अर्थ असा आहे की आता बाकीच्या सर्व विचारातून तुम्ही आपल्या मनाला न्यार करा, निराळ करा, उपराम करा आणि जे समोर सभा चाललेली आहे किंवा वक्ता बोलत आहे त्याच्यावर मनाची शक्ती एकवटवा किंवा एकाग्र करा. यालाच अटेन्शन असं म्हटलं जातं. आज आपण पाहतो की जीवनामध्ये जबाबदाऱ्या सांभाळत असताना, अनेक प्रकारची कर्तव्य पार पाडत असताना, अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडत असताना नकळत आपल्या मनामध्ये तणाव निर्माण होतो. हा तणाव कुठे निर्माण होतो तर मनामध्येच निर्माण होतो आणि म्हणून तो तणाव आपल्याला काढून टाकण्याकरता मनावर चित्तावर वृत्तीवर आपल्याला अटेन्शन द्यावं लागतं, एकाग्रता करावी लागते, म्हणजे तो तणाव संपूर्ण निघून जातो. म्हटलं जातं की दोन चर्मचक्षूंना दोनच वाटा, परंतु मनरूपी चक्षूला हजारो वाटा. खरोखरच आपण कोणत्या स्थानावर बसलेलो आहोत तिथं बसल्यावर सुद्धा आपला हा मनरूपी चक्षू या जगताच्या पाठीवर कुठेही जाऊन प्रवास करून येतो. तो क्षणार्धात कुठे जाईल याच काही सांगता येत नाही. हे मन कुठे एका क्षणात भरारी घेईल त्याचाही काही अंदाज लागता येणार नाही. म्हणून कधी कधी एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला न झाल्यामुळं आपण म्हणतो तो एक तास माझ्याशी बोलत तर होता, परंतु नेमकं त्याच्या मनामध्ये काय आहे हे काही मला कळलंच नाही. किंवा आपण म्हणतो इतकं त्यानं मला सांगितलं, पण एवढं सांगून सुद्धा शेवटी रामाची सीता कोण हे काही कळालंच नाही. म्हणजे मनामध्ये जो विषय आहे तो मुखाद्वारा स्पष्ट होत असतो. म्हणून मनाची स्वच्छता ही फार महत्वाची आहे. एक स्वच्छ मन हीच आपली खरी संपत्ती आहे. आज शासन स्वच्छतेचं अभियान राबवत आहे, गावोगावी स्वच्छतेच्या योजना आणि प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. सुंदर गाव, स्वच्छ गाव, आदर्श गाव असे नारे किंवा बोर्ड ही लावले जातात. पण मला असं म्हणावं वाटतं की स्वच्छ गावाच्या अगोदर स्वच्छ मन, स्वच्छ जीवन हे फार महत्वाचं आहे. आणि ही मनाची स्वच्छता जसं आपण अस्वच्छता समाप्त करण्याकरता झाडू उपयोगामध्ये आणतो, पाणी उपयोगामध्ये आणतो, आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्या उठल्या अंगण झाडण्याची, सडा टाकण्याची आणि अंगणामध्ये एक सुंदर रांगोळी काढण्याची प्रथा आहे. कारण हे सगळं आंतरिक मनाचंच प्रतिबिंब आहे. फार पूर्वी एक काळ असा होता की जेव्हा आपले आजी आजोबा होते ना, तर आजी आजोबांच्या जर आपण वाड्यामध्ये गेलो तर सगळे देवतांचे फोटो लावलेले असायचे. त्यानंतरचा काळ स्वातंत्र्य युद्धाचा होता, त्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई, वीर सावरकर, तात्या टोपे, महात्मा गांधी म्हणजे वीर पुरुषांचे फोटो लावलेले दिसायचे. त्यानंतर एक काळ असा आला गुरुडमची म्हणजे गुरु शिष्यांची परंपरा सुरू झाली, त्या ठिकाणी अनेक गुरूंचे फोटो दिसायचे. आता आज तुम्ही एखाद्या कॉलेज कुमाराच्या किंवा कॉलेज कुमारीच्या रूम मध्ये जावा, कोणतं बरं चित्र दिसतं, कोणते बरं फोटो दिसतात, आणि मग जसं चित्र तसं चारित्र्य. मन चक्षु समोर अशीच जर वेडी वाकडी चित्र असतील तर मन वेडच नाही का होणार, आणि वेड्या मनाची समजूत कोण बरं घालणार. म्हणून या मनाला सुजाण करण्याकरता, शहाणं करण्याकरता आपण त्याचं एक ट्रेनिंगच घेतलं पाहिजे. मन ज्या वेळेला सुंदर सुंदर विचारांचं चिंतन करतं, मनन करतं, फक्त श्रवण करून उपयोग नाही, परंतु जसं शास्त्रामध्ये देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं, त्याच्यामधून जो कलश निघाला तो लक्ष्मीकडे दिला गेला। म्हणून आपल्याला सुद्धा मनशक्ती वाढवण्याकरता मनन चिंतनाची शक्ती वाढवणं आवश्यक आहे। मनन चिंतनाच्या शक्तीचा संबंध हा मनोबलाशी आहे।
नमस्कार. ब्रह्माकुमारी विद्यालयात जे व्यक्ती ज्ञान आत्मसात करतात त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनात बराच उपयोग होतो. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की ब्रह्माकुमारी विद्यालय हे कुठलेही धर्मवादात नसून याच्याही पलीकडे एक श्रेष्ठ जीवन पद्धती आहे. या ज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येक क्षेत्रातील लोक आपलं दैनंदिन जीवन सुख शांतीमय बनवित असतात. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आम्हा सर्वांचं पोट भरणारा शेतकरी हा भारताचा आधारस्तंभच आहे. म्हणूनच ब्रह्माकुमारी विद्यालय हे शहरी भागातच नसून ग्रामीण भागात देखील ग्राम विकास या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानाला उंचावीत असतात. शेतकऱ्याच्या बुद्धीला विशाल बनवून आपल्या विचारांना श्रेष्ठ बनवून तो वैचारिक प्रदूषणापासून दूर राहतो. त्यामुळेच तो आत्महत्या, चोरी, भांडणे इत्यादी पासून मुक्त असतो. ईश्वराच्या श्रेष्ठ स्मृतीत राहून इतरांना प्रेमाचे धडे देतात. शेतकऱ्याचे मन श्रेष्ठ विचाराने भरले असेल तर तो कुठल्याही वाईट मार्गाला न जाता किंवा कुठल्याही बोलथापीत न येता आपला व आपल्या गावाचा सर्वांगी विकास करू शकतो. शेतीमध्ये करावे लागणारे श्रम हे त्याला श्रम न वाटता खेळच वाटू लागते. तर गावकरी बंधूंनो, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आमच्या ब्रह्माकुमारी विद्यालयाला भेट द्या व आपल्या गावामध्ये सुद्धा ज्ञान योग केंद्र, ज्याला आपण ब्रह्माकुमारी पाठशाला म्हणू, ते स्थापित करा व आपल्या गावाचे कल्याण करा. ही सेवा निशुल्क आहे. आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर राहू. तोपर्यंत ओम शांती.
दररोज सकाळी ETV वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्माकुमारी.